स्त्री फिल्म से अमेजिंग सा गाना भी आपने एंजॉय किया, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर एमएच 935 में।
रेड एफएम एमएच 935।
उकडीचे मोदक म्हणा, आंब्याचे मोदक म्हणा, किंवा मग ते तळलेले नारळाचे मोदक म्हणा, काय काय प्रकारचे मोदक सगळ्यांनी आज खाऊन झालेले आहेत। गणपती बाप्पाचा प्रसाद जो काही आहे प्रत्येकाने एन्जॉय केला आहे। एमएच 935 मध्ये आपण त्याचबद्दल तर बोलतोय। तुम्हाला विचारलं होतं मी, गणपती बाप्पाचं स्वागत तुम्ही कशा प्रकारे केलं आणि मग काय काय होतं आज घरी प्रसादासाठी।
हॅलो महेश।
हाय, कशी आहेस?
मी एकदम मस्त, तू कशी आहेस?
मी अगदी मजेत आहे। कशा प्रकारे स्वागत केलं आज गणपती बाप्पाचं?
तर आज सकाळी आमच्याकडे लवकर गणपती बाप्पा आले, म्हणजे 12:00 आत मध्ये गणपती बाप्पा बसवले। आणि काही नाही, आज आमच्याकडे असं जसं पारंपरिक पद्धतीने स्वागत होतं तशाच पद्धतीने स्वागत झालं, म्हणजे ऑक्शन वगैरे दारामध्ये। आणि त्याच्यानंतर खाण्यापिण्याचं तर तुला माहिती, मोदक चूर तर प्रत्येक घरात असतातच।
येस येस,
माझ्या घरात पण आहेत। आमच्याकडे आज उकडीचे मोदक आणि साधे मोदक आणि त्याच्यानंतर आंब्याचे मोदक, असं बऱ्याच प्रकारचे मोदकाचे प्रकार असतात।
आज म्हणजे चंगळच आहे खाण्याची, नाही का?
हो, आज पूर्ण म्हणजे मी मोदकावर दिवस काढू शकते इतके मोदक आहेत।
अच्छा अच्छा, मग माझ्यासाठी कधी येत आहे डब्बा भर मोदक इकडे?
नक्कीच नक्कीच, तुला केव्हा पाहिजे सांग मला।
मला तर आत्ता खायची इच्छा होती यार, एवढं छान छान तू सांगितलं मला प्रकार।
आणि विशेष म्हणजे तुला सांगू का, मी गणपती बाप्पांची मूर्ती आणली ना, तर ती पण अशी मोदक, एक मोठं मोदक त्या गणपती बाप्पांनी पोटावर पकडून ठेवलेला आहे, मग तर मोदक म्हणून मॅन्डेटरीच होत।
किती सुंदर, किती सुंदर, मला नक्की फोटो पाठव गणपती
बाप्पांचा।
इतकी सुंदर हिच्या घरची मूर्ती आहे त्याबद्दल तिने सांगितलं आणि प्रसादाला काय काय चंगळ होती तेही सांगितलं। तुमच्याकडे तुम्ही गणपती बाप्पाचं कशा प्रकारे स्वागत केलं आणि प्रसादाला काय काय होतं, आज काय काय खाल्लं तुम्ही सांगा 9607007935 वरती। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर बातें हमारी चल रही हैं, स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।